निपुणजी प्रादेशिक खबरा बगावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो लोकसभा वेचणुकेच्या उरिल्ल्या पावण्या खातीरचो प्रचार तेंगशेर पावला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात जावपा आशिल्ल्या दुसऱ्या नागरिक अलंकरण सुवाळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो। चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आयच्या नवी दिल्लीत जावपा आशिल्ली सशस्त्र दळांची दोन दिसांची परिषद परिवर्तन चिंतन दोन हाची अध्यक्षता करतले। भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन राजस्थान आनी मध्यप्रदेशात कालोराच्या लारांचो अदमास उक्तायला। आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादान जाल्ल्या खेळान सनरायझर्स हैदराबादान लखनौ सुपर जायंट्साक 10 विकेटींनी हरयलो। आता पुराय खबरो लोकसभा वेचणुकेच्या उरिल्ल्या पावण्या खातीरचो प्रचार तेंगशेर पावला। प्रधानमंत्री भाजपचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी काल तेलंगणाच्या करीमनगर आनी वारंगलात रॅली, राजमपेटात रॅली आनी आंध्र प्रदेशातल्या विजयवाडात रॅली आनी रोड शो केलो। करीमनगर लोकसभा मतदारसंघातल्या वेमुल्ला वाडात जाल्ले भौशीक बसकेंत उलोवप करतना प्रधानमंत्र्यांनी फाटल्या 10 वर्सांत एनडीए सरकारान केल्ल्या कामगिरीचे श्रेय लोकांक दिले। मोदी हांणी तेलंगणात बीआरएस आनी काँग्रेसीचेर खर टिका केली आनी राष्ट्र पयली धोरणा खातीर भाजपचे वचनबद्धतेचेर भर दिलो। तेलंगणाचे मुखेलमंत्री आनी पीसीसीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी हांणी काल आपल्या आरमूर रोड शोन लोकांक संबोधित केले। बीआरएसचे मुखेली आदले मुखेलमंत्री के चंद्रशेखर राव हांणी काल सांजवेळार नरसापुरांत रोड शो केलो। काँग्रेसीन आपल्या वेचणुकेंतल्या आश्वासनाची खास करून पीक कर्जमाफीची अंमलबजावणी करू ना असो आरोप तांणी केलो। उत्तर प्रदेशान काल लखीमपूर खेरी हरदोय आनी कन्नौज जिल्ह्यांत भाजपचे वरिष्ठ फुडारी अमित शाह हांणी प्रचार केलो। कानपूर इता आनी शाजापूर जिल्ह्यांत भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी राज्याचे मुखेलमंत्री योगी आदित्यनाथ हांणी प्रचार केलो। भाजपचे संघटनात्मक सचिव बी एल संतोष हांणी बाराबंकी आनी गोंडा जिल्ह्यांतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे बसका घेतली। रायबरेली वेचणुके खातीर रणनीती आखपा हातान भाजपचे वरिष्ठ फुडारी आनी पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आज सांजवेळा राज्याची राजधानी लखनौत आसतले। लखनौ उन्नाव मोहनलालगंज आनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातल्या पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांबरोबर त्यांची बसका जातली। दुसरीकडे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव बहराइच दौराहरा आनी लखीमपूर खिरी मतदारसंघात प्रचार करतले। काँग्रेसीचे सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा आज रायबरेली मतदारसंघात प्रचार करतल्यो। या महिन्याच्या 20 तारखेक जावपी लोकसभा वेचणुकेच्या 5व्या पावण्या खातीर वट्ट 695 उमेदवार रिंगणात उरल्यात। 6 राज्यां आनी 2 केंद्रशासित प्रदेशांतल्या 49 लोकसभा मतदारसंघांनी या पावण्यांत मतदान जातले। जनतेच्या अटूट समर्थनाक लागून भाजप फुडारपणाखालच्या केंद्र सरकाराक प्रभावी येवजण्यो आनी प्रकल्प चालीक लावपाक मजत जाल्या अशें भाजप फुडारी आनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला। दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातल्यान भाजपचे उमेदवार रामवीर सिंग बिदुरी हांच्या समर्थनान काल दिल्लीन जाल्ले भौशीक बसकेंत उलयतना गडकरी हांणी सांगले, फाटल्या 10 वर्सांत केंद्र सरकारान वेगवेगळ्या प्रकल्पांचेर 1,00,000 कोटी रुपया परस चड खर्च केल्ल्यान दिल्लींत बदल जाला। राष्ट्रीय राजधानींतल्या उदका पुरवणेचेर सरकारान खासा लक्ष दिला आनी यमुना न्हंयेचे नितळसाणेचेरूय लक्ष दिला अशें तांणी सांगले। भारतीय जनता पक्षान काल लोकसभा वेचणुके खातीर 3 उमेदवारांची आनीक एक वळेरी जाहीर केली। पंजाबान आनंदपूर साहिब लोकसभा मतदारसंघात डॉ सुभाष शर्मा, फिरोजपूरांतल्या राणा गुरमीत सिंग सोदी जाल्यार संगरूर संसदीय मतदारसंघातल्यान अरविंद खन्ना पक्षाचे उमेदवार आसतले। भाजपचे केंद्रीय वेचणूक समितीन उमेदवारांची नावां निश्चित केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात जावपा आशिल्ल्या सुवाळ्यात पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो। पद्म पुरस्कार हे देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कार, हातून पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या 3 श्रेणींनी सन्मान दितात। कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय साहित्य आणि शिक्षण, खेळ आणि नागरी सेवा यासारख्या वेगवेगळ्या विषय आणि उपक्रमाखातीर हे पुरस्कार दितात। दर वर्सा प्रजासत्ताक दिसा निमतान हे पुरस्कार जाहीर करतात। फाटल्या महिन्यात 22 एप्रिलाक राष्ट्रपतींनी 3 पद्मविभूषण, 8 पद्मभूषण आणि 55 पद्मश्री पुरस्कार भेटयल्ले। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीवेल्यान आयकतात। 16व्या वित्त आयोगान संदर्भ अटीबद्दल तशेंच आयोग स्विकारूंक शकतले अशा सामान्य दृष्टीकोनाबाबत सर्वसामान्य नागरिक, इत्सुक संस्था आणि व्यक्तीकडल्यान सुचोवण्यो आणि मतां मागयल्यात। 16व्या वित्त आयोगाच्या कामाशी संबंधित हेर मुद्द्यांचेर देखील विचार मागयल्यात। 16व्या वित्त आयोगाच्या वेबसाईटच्या माध्यमातून कॉल फॉर सजेशन्स अंतर्गत सुचवण्या देऊ शकतात. राष्ट्रपतींनी भारताच्या संविधानातल्या तरतुदींच्या अनुषंगान डॉ अरविंद पनागरिया यांच्या अध्यक्षतेखाला 16व्या अर्थ आयोगाची स्थापणूक केल्या. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आयच्या नवी दिल्लीत जावपा आशिल्ली सशस्त्र दळांची 2 दिसांची परिषद परिवर्तन चिंतन 2 हाची अध्यक्षता करतले. परिवर्तन चिंतन ही सगळ्या त्रिसेवा संस्थांच्या मुखेल्या खातीर महत्वाची परिषद आसा. मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर काल सांजवेळार 3 दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पावले. आज दनपरां ते परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांचे कडेन परस्पर हिताच्या द्विपक्षीय आनी प्रादेशिक मुद्द्यांचेर चर्चा करतले. मालदीवस हो हिंद महासागर क्षेत्रांतलो भारताचो मुखेल सागरी शेजारी आनी जमीर हांच्या भेटेक लागून दोनी देशांमधल्या द्विपक्षीय सहकार्याक आनीक गती मेळटली अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगला. बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन बीमस्टॅक हे संस्थेचे सरचिटणीस इंद्रमणी पांडे आयच्या 2 दिसांचे भारत भेटेर आसतले. बेंगलोरांतल्या बीमस्टॅक उर्जा केंद्राक ते भेट दितले आनी हे भेटी वेळार ते हेर जायत्यो बसका घेतले अशें ढाका हांगाच्या बीमस्टॅक सचिवालयान सोशल मिडिया पोस्टा वरवीं सांगले. कर्नाटकाच्या एका न्यायालयान जनता दल सेक्युलराचे आमदार एच डी रेवण्णा हांकां 7 दिसां खातीर न्यायालयीन कोठडीन धाडल्या. लैंगिक अत्याचार आनी अपहरणाचो आरोप आशिल्ल्या रेवण्णा हांकां काल 4 दिसांची पुलीस कोठडी सोंपतकच बेंगलोरच्या न्यायालया सामकार हाजीर केलो. खाशेल्या तपास पंगडान 4 मायांक रेवण्णाक अटक केल्ली. एच डी रेवण्णाचो पूत प्रज्वल रेवण्णाय लैंगिक छळ प्रकरणात आरोपी आसा आनी ताचे 8 रेड कॉर्नर नोटीसूय जारी केल्या. खाशेल्या न्यायालयान रेवण्णाची जामीन याचिका आज मेरेन फुडें धुकल्ल्या. अंमलबजावणी संचालनालय चौकशी करता ते अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीच्या राऊस अवेन्यू न्यायालयान काल दिल्लीचे आदले उपमुखेलमंत्री मनीष सिसोडिया हांची न्यायालयीन कोठडी 21 मे मेरेन वाडयल्या. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन राजस्थान आनी मध्य प्रदेशान कालोराच्या लाराचो अदमास उक्तायला. फुडल्या 4 दिसान गुजरातच्या दर्यादेगे वाठारांत उष्ण आनी दमट हवामान आसतले अशें आयएमडीन सांगले. मजगती ह्या म्हयन्याच्या 11 तारखेमेरेन ईशान्य भारतान गडगड वीज आनी खर वारेसयत हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दक्षिण भारतान ह्या म्हयन्याच्या 12 तारखेमेरेन तामिळनाडू, पुडुचेरी, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आनी कर्नाटकान अशीच पावसाची परिस्थिती आसतली. अस्तंत आनी मध्य भारतान आयएमडीन ह्या म्हयन्याच्या 12 तारखेमेरेन महाराष्ट्र, मध्य प्रदेश आनी छत्तीसगडान वादळी वाऱ्यासयत शिपडून पावस पडपाचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर जाल्ल्या खेळान सनरायझर्स हैदराबादान लखनौ सुपर जायंट्साक 10 विकेटींनी हारयलो. नाणेफेक जिकून पयली फलंदाजी करपी लखनौ सुपर जायंट्सान निर्धारित 20 ओव्हरांनी 4 गडे बाद 165 धावण्यो केल्यो. लखनौ सुपर जायंट्सा खातीर आयुष बडोनीन सगळ्यांत चड धावण्यो केल्यो. 30 बॉलांनी 55 धावण्यो करून तो नाबादुल्लो जाल्यार निकोलस पुर्णान 48 धावण्यो केल्यो. सनरायझर्स हैदराबादा खातीर भुवनेश्वर कुमारान 2 विकेटी घेतल्यो. ताका जाप दितना सनरायझर्स हैदराबादान फक्त 9.4 ओव्हरांनी 1 विकेट वगडायनासतना 167 धावण्यो केल्यो. अभिषेक शर्मा आनी ट्रॅव्हिस हेड ह्या सलामीवीर जोडयेन मोखेचो फाटलाव करतना अनुक्रमान 75 89 धावण्यो केल्यो. ट्रॅव्हिस हेडाक प्लेयर ऑफ द मॅच घोषित केलो. आज ह्या सर्तीन धर्मशालान हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमाचेर पंजाब किंग्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू हांचे मदीं खेळ जातलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभा वेंचणुकेच्या उरिल्ल्या पावण्या खातीरचो प्रचार तेंगशेर पावला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात जावपा आशिल्ल्या दुसऱ्या नागरिक अलंकरण सुवाळ्यान पद्म पुरस्कार प्रदान करतल्यो. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सावन नवी दिल्लीत जावपा आशिल्ली सशस्त्र दळांची 2 दिसांची परिषद परिवर्तन चिंतन 2 हाची अध्यक्षता करतले. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन राजस्थान आनी मध्य प्रदेशान कालोराच्या लहाराचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती हैदराबादान जाल्ल्या खेळान सनरायझर्स हैदराबादान लखनौ सुपर जायंट्साक 10 विकेटींनी हारयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.